नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नव्यान भरती जाल्या 51,000 तरणाट्यांक निमणूक पत्रां वाट्टले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रातीं केरळच्या 2 दिसांच्या दौऱ्या खातीर तिरुअनंतपुरमांत पावले. ऑपरेशन सिंदूर बद्दल चुकीची माहिती पसरयल्या बद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी परदेशी माध्यमांची टिका केल्या. क्रिकेटात आज लंडनातल्या लॉर्ड्सात जावपी अंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या 3रा कसोटीच्या 3रा दिसा येजमान इंग्लंड आड पहिलो डाव 145 धावांचेर भारत परत सुरू करतलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्या आणि संघटनांनी नव्यान भरती जाल्ल्या 51,000 तरणाट्यांक निमणूक पत्रां वाटतले. ही कार्यावळ सरकाराचे चालू आशिल्ल्या रोजगार मेला उपक्रमाचो एक भाग. तशेंच ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री नव्यान भरती जाल्ल्या लोकां वांगडा उलयतले. 16वो रोजगार मेला देशभरांतल्या 47 सुवातींनी आयोजीत करतले. केंद्र सरकाराच्या मंत्रालयांनी आणि खात्यांनी ही भरती सुरू आसा. देशभरातल्यान वेचून काढिल्ले नवे कर्मचारी, रेल्वे, गृह मंत्रालय, भलायकी आणि कुटुंब कल्याण, कामगार आणि रोजगार आणि टपाल खात्यासहित हेर खात्यात आणि मंत्रालयांनी ते सामील जातले. आता मेरेन देशभरात रोजगार मेळावरवी 10 लाखापरस चड भरतीपत्रां जारी केल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल राती केरळच्या 2 दिसांच्या दौऱ्या खातीर तिरुअनंतपुरमांत पावले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळात तांचे स्वागत केले. आज राज्याच्या राजधानीत वेगवेगळ्या कार्यक्रमात शाह उपस्थित रावतले. आज सकाळी ते भाजपाच्या नवीन राज्य मुख्यालयाचे उक्तावण करतले. उपरांत ते पुथरीकन्नम मैदानाचेर बुथस्तरीय पक्ष कार्यकर्त्यांच्या व्हड मेळाव्याक संबोधित करतले. दनपारा कन्नूरला तालीपरंबा हांगा राजराजेश्वर मंदिरात ते प्रार्थना करपाक वतले आनी सांज मेरेन दिल्लीक परतुपाची अपेक्षा आसा. भरती प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आनी तंत्रज्ञान केंद्रीत करपा खातीर रेल्वे मंत्रालयान जायत्यो सुदारणा हातांत घेतल्यात. उमेदवाराक अनुकूल अशे जायते उपाय चालीक लायल्यात. तातूंत एक वेळ नोंदणी म्हळ्यार ओटीआर पद्दत आसा, जी भरती चक्रात अर्ज प्रक्रिया सोपी करता. बिहारातल्या सुमार 7.90 कोटी मतदारापैकी 74% मतदारांनी राज्यातल्या वेंचणूक वळेरीच्या खाशेल्या सघन सुदारणा म्हळ्यार एसआयआरच्या फाटल्या 17 दिसांनी आपले गणना अर्ज सादर केल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगलां. तशेंच ह्या म्हयन्याच्या 25 तारखेमेरेन अर्ज सादर करपाक मेळटले अशें आयोगान मुखार म्हळां. हालींच्या ऑपरेशन सिंदूर वेळार भारतान पाकिस्तानांतल्यान 9 दहशतवादी सुवातींचेर हल्लो केलो. शिमेकडे न्हय तर तांच्या अरुंद भूभागात. हे हल्ले इतले अचूक आशिल्ले की भारतीय सशस्त्र दळाक कोण खंय आसा ते खबर आशिल्ले आनी क्षेपणास्त्रां लक्षाशिवाय हेर खंयच धडकली ना. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी चेन्नईत आयआयटी मद्रासाच्या 62व्या वर्सुकी दिक्षांत समारंभात उलयतना हे सांगले.
Is it something that you realize it a little too late? Or you realize in 2025 that you have to take the country in 2047? Make it a proud country, a major power in military terms, in economic terms, in science and technology, in everything and every area of the human activity. If you can manage your time, you can manage your energy, and we can manage your mind and spirit, you can achieve it.
तांणी ऑपरेशन सिंदूर बद्दल चुकीची माहिती पसरयल्या बद्दल परदेशी माध्यमांची टिका केली आनी तांकां भारतीय वटेन जाल्ल्या लुकसाणाचे कसलेय विश्वसनीय पुरावे सादर करपाचे आव्हान दिले. 23 मिनटांत अचूक हल्ले करून पाकिस्तानामधल्या एलईटी आनी हिजबूल मुजाहिदीनाचे सयत दहशतवादी तळ उध्वस्त केल्ल्या बद्दल भारतीय सशस्त्र दळाचे तांणी कौतुक केले. डोवाल हांणी आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या पक्षपाती कथनाचो निषेध केलो आनी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींचेर जबाबदार पुराव्याचेर आधारित वृत्तांकन करपाचे आवाहन केले.
One imagery which shows any Indian damage being done, even a glass pane having been torn. They brought out photographs, they wrote this thing, the New York Times put it this thing, put out very this thing. Only imagery, they said 13 air bases of, whether it was in Sargodha, or it was in Rahim Yar Khan, or it was in Chaklala, or it was in Rawalpindi.
ह्या महिन्याच्या 3 तारखेक सुरू जाल्ली वर्सुकी 28 दिसांची श्री अमरनाथजी यात्रा दक्षिण काश्मीराच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान बहलगाम बेस कॅम्प आनी मध्य काश्मीराच्या गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल बेस कॅम्प ह्या 2 मार्गावेल्यान शांततायेन आनी अखंड सुरू आसा. ही यात्रा 9 ऑगस्टाक रक्षाबंधनाच्या निमतान सोंपतली. अमरनाथ यात्रेकरूंची सुरक्षा वाढोवपाक जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गार भूकंपण पाळत दवरप सुरू केल्या. ह्या प्रगत पाळत दवरपाच्या प्रणालीचो उद्देश यात्रेकरूंच्या हालचालीचेर लक्ष दवरप, खंयचीय संशयास्पद हालचाली वळखप आनी संभाव्य धोक्याच्या बाबतीत जलद प्रतिसाद सुनिश्चित करप आसा. चालू यात्रेच्या 9व्या दिसा काल सांजमेरेन 1,65,000 परस चड यात्रेकरूंनी पवित्र गुहा मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. देशभरातले यात्री पवित्र गुहेत दर्शना खातीर काश्मीराक आयल्या बद्दल समाधान आनी आनंद व्यक्त करतात. काश्मीर प्रदेशात सुविधा, सुरक्षित वातावरणा बद्दल ते समाधानी आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDO आणि भारतीय हवाई दळ IAF स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या करता. ओडिशातल्या सुखोई 30 MK1 प्लॅटफॉर्मावेल्यान या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेतली. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण हाय स्पीड मानवरहित हवाई लक्ष्यांचेर 2 प्रक्षेपणां केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी DRDO IAF आणि डिझाईन आणि विकासात सहभागी आशिल्ल्या उद्योगांचे कौतुक केले. त्यांनी म्हणले की स्वदेशी बनावटीच्या अस्त्रांची यशस्वी चाचणी व गंभीर संरक्षण तंत्रज्ञानातलो एक महत्वाचं पावणं. DRDO अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत हांणी यशस्वी उड्डाण चाचणीत वांटेकार आशिल्ल्या खातीर अभिनंदन केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान आज नवी दिल्लीत क्वांटम सायबर रेडिनेस विशीं श्वेतपत्रिका जाहीर केल्या. क्वांटम सुरक्षा आणि क्वांटम रेडिनेस तंत्रज्ञान सादर करपाक सुटपी मळावेल्या संघटना खातीर ही श्वेतपत्रिका मार्गदर्शक आसा. वेगवेगळ्या मळार डिजिटल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम परिवर्तनातून वतना स्पष्टतायेन आणि वेगान ICT मळाव्या साधन सुविधा मदीं लवचिकपणा उभारपाक सुरवात करप महत्वाचे आसा असे तांणी सांगले. गृहमंत्री अमित शाह आणि नवी दिल्लीत यमुना पुनरुज्जीवना खातीर उच्चस्तरीय आढावा बसकेची यजमानकी चलयली. बसकेत उलयतना शाह आणि म्हळे की दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती जल प्रदूषण नियंत्रित करपाक कृती पद्धतीन काम करचे. ताणी यमुने खातीर सांड उदक प्रक्रिया प्रकल्प STP क्षमता 2028 मेरेन 1500 MGD मेरेन वाढोवपाचे निर्देश दिले. गृहमंत्र्यांनी यमुनेत ई प्रवाह वाढोवपाचेर विशेष भर दिलो आणि या मुद्द्याचेर उत्तर प्रदेश सरकाराकडेन उलोवपाची गरज आसा असे म्हळे. हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तिनूय राज्यांनी यमुनेच्या पुनरुज्जीवना खातीर प्रयत्न करचे आणि व्हावपी उदकाच्या चाचणीत नियमितता आणि पारदर्शकता आसची असे ताणी म्हळे. देशात दुर्मिळ पृथ्वी चुंबकाच्या उत्पादनाक चालना दिवपाक सरकार 1345 कोटी रुपयांची अनुदान येवजण सुरू करपाची योजना आखता. या संदर्भात आंतर मंत्रालयीन सल्लामसलत सुरू आसा. अवजड उद्देग मंत्रालयाचे सचिव कामरान रिझवी हांणी नवी दिल्लीत एका कार्यक्रमा वेळार ही माहिती दिली. ही योजना दुर्मिळ पृथ्वी ऑक्सायडाचे चुंबकात रुपांतर करपाक एंड टू एंड समर्थन प्रदान करतली. या अनुदानाक लागून कंपन्यांक दुर्मिळ पृथ्वी ऑक्सायडाचे चुंबकात रुपांतर करपाची प्रक्रिया सुविधा स्थापन करपाक गुंतवणूक सुलभ जातली. चीनान दुर्मिळ पृथ्वी चुंबकाच्या निर्यातीचेर निर्बंध घाल्ल्यान जागतिक पुरवणीचेर परिणाम जाला आणि ताचो परिणाम EV उत्पादकाचेर जाता. कॉमन सर्व्हिसीस सेंटर म्हणजे CSC 16 जुलैक नवी दिल्लीतल्या यशोभूमी कन्व्हेन्शन केंद्रात आपलो 16वा स्थापणूक दीस मनयतले. देशात डिजिटल सशक्तीकरणाक 16 वर्सां पुराय जातात. सरकाराच्या डिजिटल इंडिया कार्यावळी खाला कॉमन सर्व्हिसीस सेंटर हो एक मुखेल उपक्रम. वर्सा भितर CSE संवसारातल्या सगळ्यात व्हडल्या डिजिटल सेवा वितरण नेटवर्कातले एक जाला, जे गांवगिऱ्या आणि शारी दोन्ही वाठारांनी 50 लाखांवर कार्यात्मक केंद्रावरवी काम करता. एअर इंडियाच्या विमान AI-171 बोईंग 787-8 विमानाचा अपघात झाला. उपरांत काही सेकंदा भितर विमानाचे इंजिन इंधन नियंत्रण रनावेल्यान कट ऑफ स्थितीत गेले आणि बंद झाल्यान विमान अपघात झाला असे AIB आपल्या अहवालात म्हणा. सुरुवातीच्या चौकशी अहवालाप्रमाण कॉकपिटाच्या व्हॉइस रेकॉर्डराचेर एक पायलट इंधन कित्याक कापले असे विचारता ते ऐकूंक मेळटा. ताचेर दुसऱ्या पायलटान इंधन कापले ना अशी जाप दिल्या. उपरांत इंधन नियंत्रण स्विच सुरू केलो पूण एका इंजिनांतली उणी जावपी गती आडावपाक मेळना असे AIB सांगला. क्रिकेटात आज लंडनातल्या लॉर्ड्सात जावपी एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिसा यजमान इंग्लंडा आड पहिलो डाव 3-145 धावण्यांचेर भारत परत सुरू करतलो. मॅच दनपारा 3:30 सुरू जातली. इंग्लंडाचा पहिलो धाव 387 धावण्या सोपतकच सध्या भारत 242 धावण्यांनी फाटी आसा. विंबल्डन टेनिसात आज राती लंडनातल्या सेंटर कोर्टाचेर बायलांच्या 19 सर्ती खातीर 5 फावटी ग्रँड स्लॅम विजेती इगा स्वाटेक 13व्या सुवातीर आशिल्ली अमांडा एनिसिमोवा आड झुजतली. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 ते 5 दीस देशाच्या मध्य आणि लागसरच्या वायव्य वाठारांनी खूप ते व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास काढला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण आयज उद्यान ते राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या काही सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नव्यान भरती झाल्या 51,000 तरणाट्यांक नेमणूक पत्रां वाटतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल राती केरळाच्या 2 दिवसाच्या दौऱ्या खातीर तिरुअनंतपुरमात पावले. ऑपरेशन सिंदूरबद्दल चुकीची माहिती पसरल्या खातीर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परदेशी माध्यमांचेर टीका केल्या. क्रिकेटात आज लंडनातल्या लॉर्ड्सात जावपी एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिसा यजमान इंग्लंड आड पहिलो डाव 3-145 धावण्यांचेर भारत परत सुरू करतलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.